अध्याय 9 श्लोक 19। तपामि अहम् वर्षम् निगृह्णामि उत्सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सद् असच्च अहम् अर्जुन। मी सूर्याचे निवेशे तपे तैः शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे तई पुढती भरे अग्नि काष्ठ खाए ते काष्ठची अग्नि होय तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे। या लागी मृत्यूच्या भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न मरते तव सहजे मीची आहे। आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घेपा अघवे परी सता सतही जाणावे मीची पैगा। म्हणोनी अर्जुना मी नसे ऐसा कवन उठाव असे परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माथे। तरंग पाणीये विण सुकती रश्मी वाती विण न देखती तैसे मीची ते मी नवती विस्मो देखे। हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिल माझेची वोतले की कैसे कर्मतया आड आले जे मीची नाही म्हणते। परी अमृत कुहा पडिजे का अपणया ते कडिये काढिसे ऐसे आथी काय किजे अप्राप्तासी। ग्रासा एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे। तैसे ज्ञान जई सांडोनी जाये तई ऐसी हे दशा आहे म्हणोनी कीजे ते केले नोहे ज्ञाने विना। आंधळे या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपेगा जाती तैसे सत्कर्माचे उपखे उपखे ठाती ज्ञाने विना।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। एषा ब्राह्मी स्थिति पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वास्याम अंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति। या श्लोकाबरोबर दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितली गेलेली स्थितप्रज्ञ लक्षण ज्या ठिकाणी भगवद्गीतेनी अतिशय उंची गाठलेली आहे अशी अनेक ठिकाणं भगवद्गीतेमध्ये आहेत त्याच्यापैकी एक मानवी जीवनाची परमोच्च उत्क्रांत दशा जी होऊ शकते ती अशी सर्वस्वी झाली आहे की नाही याच्याबद्दल भल्या भल्यांना संदेह आहे। पण या उत्क्रांत दशेपर्यंत काही बाही प्रगती केलेले 50%, 60%, 70% ते देखील मानवी जीवनामध्ये बाकी सर्वांना आदर्शभूत होऊन राहिले अशी ही स्थित प्रज्ञाची लक्षणं आपण पाहिली. आपण हे सर्व मुळात नवविधा भक्तीच्या अंतर्गत पाहत होतो. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम ही जी नवविधा भक्ती भगवंतांनी सांगितली ही जी नवविधा भक्ती सांगितली गेली ती भगवद्गीतेत कशी आलेली आहे हे आपण पाहतो आहोत. भगवंतांनी ती थेट सांगितलेली नाही, त्यामुळे आपण त्याच्या शोधून शोधून खुणा अशा प्रत्येकाच्या संबंध गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये पाहिल्या. याला आपण आडवा छेद म्हणालो. श्रवण ज्ञानेश्वरीमध्ये कुठं कुठं आलेलं आहे ते सगळं पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सलग विषय आलेला नाही कुठेही. तसंच कीर्तन, तसंच पादसेवन, तसंच नामस्मरण, तसंच अर्चन वंदन दास्य जरी सलग सांगितलेलं नसलं तरी देखील हे सर्व भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. ही जी शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे तिला तसं भक्ती म्हणता येत नाही, तरी क्रिया कीर नस आहे तरी अद्वैती भक्ती आहे. हे अनुभवा जोगे नोहे बोला ऐसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथं कोणतीही क्रिया नाही, इथं कोणतीही उपासना नाही, तरी देखील भक्ती आहे. असं असल्यामुळे ही भक्ती आहे हेच समजत नाही. आत्मनिवेदन भक्ती ही जीवनाची परम समाधानाची अशी स्थिती आहे. तिला भक्ती अशा करता म्हटलेला आहे की त्या स्थितीमध्ये जीवनाची कृतार्थता सांगितलेली आहे. बाकी भक्तीचा कोणताही प्रकार इथं दिसत नाही. असं असल्यामुळं या स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये देखील जी रूढ अर्थानी भक्ती म्हणून आपल्या डोळ्यासमोर कल्पना आहे तशी कोणती गोष्ट येणारच नाहीये. स्थितप्रज्ञामध्ये येणार नाहीये, कर्मयोग्यामध्ये येणार नाहीये, गुणातीतामध्ये येणार नाहीये, तरीही ती भक्ती आहे. श्रवणापासून सुरुवात करून सख्य भक्तीपर्यंत जे 8 भक्ती प्रकार आहेत त्या भक्ती प्रकारामध्ये आत्मनिवेदन भक्तीमध्ये मुळातच वेगळेपणा आहे, मुळातच ती वेगळी आहे. श्रवण सद्गुरूंचं, कीर्तन सद्गुरूंच्या चरित्राचं, गुणांचं, रूपाचं, त्यांचा जो उपदेश आहे तो उपदेश परत एकदा सांगणं अशा प्रकारे. सद्गुरूंचं नामस्मरण म्हणजे विष्णोः स्मरण. बाकी विष्णूचं, रामाचं, कृष्णाचं स्मरण देखील विष्णोः स्मरण याच्यातच येतं. आपल्याला माहीत असलेले देव म्हणजे सद्गुरू. बाकी देव प्रतिमा गुरु ते आहेत. त्या गुरूंबद्दल अनास्था निर्माण करायची नाहीये. ते गुरु नाहीत असं म्हणण्याचा उद्देश नाही. तरी देखील भूदेव संत हे खरे गुरु, हे खरे देव. बाकी देव हे होऊन गेलेले देव. स्वामी स्वरूपानंद देवच, पण ते आत्ता तुमच्याशी बोलू चालू शकत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज हे देवच, ज्ञानेशो भगवान विष्णू हे खरंच आहे, पण आत्ता ते तुमच्याशी बोलू चालू शकत नाहीत. कोणाला एखाद्याला अनुभव येईल देखील समाधीपाशी गेल्यावर, पण हा अनुभव सर्वसाधारण धरता येत नाही. त्यामुळे जो न्याय देवांना रामकृष्णादी तोच होऊन गेलेल्या संतांना देखील. त्यामुळे आपल्या कामाचे सांप्रत काही आपल्याला उपयोगाचे असे देव म्हणजे संत अथवा सद्गुरु आपल्याला भेटलेले. बाकीचे जे देव आहेत त्यांचे उपदेश आपण घ्यायचे. जशी भगवद्गीता हा देवानी केलेला उपदेश आहे. भगवान वासुदेवा हा आह असंच व्यासांनी म्हटलेलं आहे. ते भगवान आहेत आणि ते बोललेले आहेत, तरी देखील ते जे बोलले, देव जे बोलले, ते आणि कोणीतरी देवानी सांगण्याची गरज आहे. म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं, म्हणून स्वरूपानंदांनी सांगितलं. आपल्या इथं जी अभंग ज्ञानेश्वरी चाललेली आहे, देवांनी सांगितलेलं देखील पुरे पडत नाही आणि त्या त्या वेळेला असे जिवंत देव कामाला येतात. त्यामुळे श्रवण सद्गुरूंचं, कीर्तन सद्गुरूंचं, नामस्मरण सद्गुरूंचं, रूढ प्रकार म्हणजे कीर्तन विष्णूचं, रामाचं, कृष्णाचं, पण समर्थ असं म्हणतात की ही रूढ गोष्ट आहे तीही प्रतिपादिली, पण मुख्यतः हे सद्गुरूंचं करावं असं स्पष्टपणाने सांगितलं. तीच गोष्ट पादसेवनाची. पादसेवन म्हणजे खरं तर गुरुपदिष्ट अंतरंग साधना अथवा ध्यान. मार्ग होये परी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, आत्मा ठाईंचा अलक्ष लक्ष वेना. असा जो आत्मा तो कसा प्राप्त करायचा, त्या आत्म्याची अनुभूती कशी घ्यायची, ती अनुभूती घेतली, त्या अनुभूतीच्या जवळ गेलो की गुरूंचे पाय कसे दिसायला लागतात, तिथेच गुरूंचे पाय कसे वस्ती करून असतात, आणि त्या पायांशी म्हणजेच त्या बोधाशी अनन्यता कशी साधायची, त्याचं सेवन कसं करायचं, हे पादसेवन भक्तीमध्ये सांगितलं. आणि ध्यानामध्ये अथवा उपासनेमध्ये अथवा डोळे मिटून केलेल्या साधनेमध्ये जे घडतं, तर ते करत असतानाच प्रत्यक्षतः देखील शरीराला देवाच्या सेवेकरता झिजवायचं, देवाची पूजा करायची. परमार्थ हा नुसता थिअरटिकलही नको व्हायला आणि केवळ डोळे मिटून बसणाराही नको व्हायला. तुमच्या ठिकाणी परमार्थ मुरलेला आहे आणि तुम्ही मनुष्य आहात, देहधारी आहात, त्यामुळं देहधाऱ्याचा सत्कार करावा अशी तुमची स्वाभाविक बुद्धी आहे. साहेबासी लोटांगणी जावे, नीचासारिखे व्हावे आणि देवासं न भजावे हे कोण ज्ञान, असं समर्थ म्हणतात. देहधारी आहेत त्यामुळं कुठं ना कुठं जिथं जिथं फायदा दिसेल अथवा ज्या ज्या ठिकाणी श्रेष्ठता दिसेल त्या ठिकाणी नम्र होणं, त्यांची पूजा करणं, त्यांचा आदर सत्कार करणं हा स्वभाव प्राप्त झालेला आहे माणसाला. असं असल्यामुळं अर्चन भक्ती ही स्वाभाविक भक्ती आहे. नुसत्या तत्वज्ञानाने भागणार नाही, त्याच्याकरता थोडा देह देखील झिजवायला लागेल. म्हणून सदा देव काजी झिजे देह जाचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं समर्थ म्हणाले. म्हणून अर्चन भक्ती, देवाला स्नान घालायचं. देवाला कुठं स्नान घातलं जातं, देव कोण, पण देवालाही स्नान घातलं जातं, देवालाही नैवेद्य दाखवला जातो. फक्त आम्हीच एकटे खाणारे आहोत असं नाही, आम्हीच फक्त स्नान करतो असं नाही, देव ही स्नान करतो अशी कल्पना करायची. आणि जो देवाला न्याय तो सद्गुरूंना, सद्गुरूंची ही मनोभावे प्रतिमेची मूर्तीची तशा प्रकारे पूजा करायची. या अर्चन प्रकारामुळे जर काही होत असेल तर सद्गुरू प्रत्यक्ष समोर असताना सद्गुरूंचं श्रवण, कीर्तन, नामस्मरण पादसेवन म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेली जी उपासना आहे ती उपासना करणं आणि स्वरूपाशी तादात्म्य पावणं याच्या बरोबरीनी नेहमी जी गोष्ट मिळत नाही समोर असलेल्या मूर्तीला कायम तुम्ही उभे करून ठेवू शकत नाही. चला मला नमस्कार करा किंवा तुम्हाला नमस्कार करायचाय म्हणून तुम्ही इथं उभे राहा असं टॅक्सिंग करू शकत नाही. स्वामीजी गोष्ट सांगायचे की एकदा एका फौजदाराला एका ज्योतिषांनी सांगितलं की रोज आई वडिलांच्या पाया पडत जा. त्यांनी रात्री झोपताना फरमान सोडलं की मी जी जेव्हा सकाळी उठेन तेव्हा माझ्या दाराशी उभे राहिलेले पाहिजेत, मला पाया पडायला सांगितलंय. बाहेर जसा बोलत होता तसाच घरात बोलत होता. मला बाहेर कसा बोलत होता तेही इथं बोलता येत नाहीये आणि त्यामुळं घरात आई वडिलांशी कसं फरमान सोडलं हेही तुम्हाला सांगता येत नाहीये. प्रत्येक वाक्यात शिव्या आणि मला तुम्ही इथं पाहिजे, मला रोज तुम्हाला नमस्कार करायचा असं तर अडचण नाही असू शकत. पण अर्चनाची एक गंमत अशी आहे की तिथं देवच आहेत. खरं नर्मदेहून आणलेला एक गोटा आहे पण त्या गोट्याला शाळीग्राम म्हणतो आहे हा विष्णू आहे असं म्हणतो आहे आणि अभिषेक करतो आहे आणि अंतःकरणामध्ये विष्णूला अभिषेक करतो आहे अशा प्रकारचा भाव निर्माण होऊन चित्तशुद्धी घडते आहे. ही मनाला समाधान देणारी कृती आहे, चित्तशुद्धी करणारी कृती आहे. याच्याकडे बौद्धिक अंगाने पाहायचं नाही. बौद्धिक अंगाने पाहायचं ते अन्य गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेला बौद्धिक अंगाने पाहू शकत नाही. जीवनात प्रत्येक ठिकाणी बौद्धिक अंगाने पाहतो. खाताना प्रत्येक पदार्थ खाताना खाऊ शकत नाही. मग तसं आहे, ज्याला अर्चन करायचं त्यालाच वंदन करायचं. आणि हे सगळे प्रकार पुढे समर्थांनी मानसपूजेमध्ये सांगितलेले आहेत. म्हणून घरात सद्गुरूंच्या मूर्तीची पूजा, वंदन, गुरुदेव रानडे मी असं ऐकले की आपला पगार महाराजांच्या उंदीकर महाराजांच्या फोटोच्या समोर ठेवत असत. दिला ज्यांनी त्यांनी दिला, मिळाला, पण तो आता महाराजांच्या फोटो समोर ठेवायचा आणि महाराजांकडून मिळाला या भावाने स्वीकार करायचा. आणि खर्च करताना देखील महाराजांना सांगून खर्च करायचा. आपल्याकडे काही भगिनी अशा होत्या की स्वामीजींनी त्यांचा पगार स्वामीजींकडे द्यायचा आणि खर्चा करता स्वामीजी त्यांना परत द्यायचे. रिक्षाला पाहिजेत, पेट्रोलला पाहिजेत, अमुक ठिकाणी द्यायला पाहिजेत. स्वामीजी असा हात घालायचे कोपरीत आणि काढून द्यायचे, लिहून ठेव म्हणायचे किती आतापर्यंत दिले. देवाकडून आपण घेतो आहोत या भावनेने देवाला अर्पण केलं आणि देवाकडून घेतो आहोत अशा करता स्वामीजी सगळ्यांचं करायचे नाहीत. त्या भगिनींचे पैसे वाचावेत. नोकरी केल्यानंतर 3 वर्ष झाल्यावर तुझ्याकडे शिल्लक किती म्हणून विचारलं तर शिल्लक काहीच नाहीत. असं चालणार नाही म्हणून स्वामीजींनी पगार घ्यायला सुरुवात केली आणि माझ्याकडून घ्यायचे. आणि मग उरलेले एक जॉईंट अकाउंट उघडलं आणि त्या जॉईंट अकाउंट मध्ये तुझ्या आणि माझ्या नावाने तिथं ठेवायचे. वर्ष झालं की त्याची FD करायची. सद्गुरूंना वंदन करणं आणि मग पादसेवनापासून, खरं म्हणजे श्रवणापासून सुरुवात झालेली तो खरा दास्य भावाला येतो. एवढं सगळं करतो तो दास्य भावाला येतो. म्हणून त्याचं जे दास्य आहे ते वरच्या सगळ्या कृतींमध्ये आहे. दास म्हणून कोणती वेगळी कॅटेगरी नाही. हे सगळं करत राहणं म्हणजे दास्य करणं आहे. आणि असं जो अतिशय निष्ठेनी करत असतो त्याचं सगळं मानस बदलायला सुरुवात होते, त्याची बुद्धी बदलायला सुरुवात होते, ती सूक्ष्म होते, आग्रह होते, त्याची बुद्धी ही परमार्थातली सूक्ष्म गृहित ग्रहण करण्यासाठी देखील योग्य होते. सद्गुरूंना त्याच्याबद्दल विश्वास वाटायला सुरुवात होते. आपल्या अंतःकरणातलं एखाद्या सख्याशी बोलावं तसं, जीवलगाशी बोलावं तसं ते त्याच्याशी मधून अधून बोलायला लागतात. त्याला सख्य भक्ती म्हणतात. एवढंच नाही तर त्याच्याशिवाय त्यांना सुचेन असं होतं. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या सख्य भक्तीचं काय वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण ते पाहून आता आत्मनिवेदन भक्तीकडे आलेले आहोत. अशा प्रकारे एक ध्येयमूर्ती समोर ठेवून त्यांच्याकडून श्रवण करून, आवाज थोडा पाहिजे, त्यांच्याकडून श्रवण करून त्या श्रवणापासून सुरुवात झालेला हा परमार्थ त्यांच्या पुढे अगदी अनभिज्ञ होऊन बसलेला होता. त्यांच्या हृदयात ज्यांनी जागा मिळवली, जे त्याला ओळखत देखील नव्हते, त्यांच्या हृदयात ज्यांनी जागा मिळवली असा हा शिष्य सगळे भक्ती प्रकार हाताळत असताना हळूहळू बोधाला प्राप्त होतो. आपल्या अंतर्यामी ज्ञानाचा बोध प्राप्त करून घेतो. आणि हे सर्व प्राप्त करून घेत असताना देहात असणारे जे गुरु आहेत ते ज्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपणही एकरूप होतो. आणि बाहेर दिसायला द्वैत आणि बोधाच्या अंगानी अद्वैत, सद्गुरु ज्या बोधात त्याच बोधात हा, अशा प्रकारची एक विलक्षण स्थिती प्राप्त करून घेतो. या भक्ती प्रकाराला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. या भक्तीचा एक वेगळेपणा आहे. कि गुरुकृपेमुळेच पण गुरूंचा जो बाह्य आधार सतत लाभत असतो तो त्याला त्याच्या अंतर्यामी प्रवेश करण्यासाठी म्हणून अति उपयोगी पडतो. त्याला प्रबोध प्राप्त होतो. बाह्य गुरु हे बाहेर असताना एका अर्थाने संपतात. ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आपणही आहोत असं शिष्याच्या लक्षात येतं. याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. असा शिष्य हा शांतीचा धनी होतो, समाधानाचा धनी होतो. जसं आईचा हात धरून चालणारं मूल आईवर सर्वस्वी अवलंबून असणारं, आणि एक मूल की जे आईपासून दूर राहतं प्रसंगी, पण आता आईला त्याच्याबद्दल खात्री आहे असं मूल, आत्मनिवेदन भक्ती हे अशा प्रकारचं मूल आहे की आता त्याचा बोध चळत नाही ढळत नाही. ज्या संगतीने विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परात्मा मज भेट गेला असे ज्याच्या मुखातून उद्गार येतात असा भक्त. हा भक्त शांतीचा धनी झालेला असतो. आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा अंतरी बोध झाला त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसार खेद तो उडाला देहो प्रारब्धी टाकीला सावकाश आता होणार ते होई नाका आणि जाणार ते जाये नाका. म्हणजे जे होणार असेल ते होऊ देत. जो काळ माग गेलेला आहे तो जाऊ देत. जे आपलं आहे ते आपल्यापाशी असेल. जे नसणार आहे ते नसेल. तुटली मनातीला आशंका जन्म मृत्यूची संसारी पुंडावे चुकले देवा भक्ता ऐक्य झाले मुख्य देवास ओळखिले संत संगे करोनी. या आत्मनिवेदन भक्तीच्या नंतर तो शांतीला समाधानाला प्राप्त होतो तो ब्रह्म भावनेला प्राप्त होतो. आणि तेच इथं सांगितलेलं आहे आपुर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती अद्वत तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी विहाय कामान्य सर्वान पुमांशरती निस्पृहा निर्ममो निरहंकारहा स शांती मधी गच्छती. दोनदा सांगितलं तो शांतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचा हा आत्मनिवेदन भक्ती प्राप्त करणारा असा भक्त. त्याला भक्त म्हणायचं याचं कारण चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नियोगे. याच्यात कोणतीही भक्ती शोधू नका भक्ती प्रकारातली. कारण या भक्तीची काही न्यारी रीत आहे. म्हणून अशा प्रकारची ही आत्मनिवेदन भक्ती सांगितल्यानंतर आपण स्थितप्रज्ञ लक्षणं पाहिली की आता ही भक्ती भगवद्गीतेमध्ये कुठं कुठं आलेली आहे ते आपण पाहू असं म्हटलं. आणि ही भक्ती भगवद्गीतेमध्ये मात्र विपुल ठिकाणी आलेली आहे. मोजदात नाही इतक्या वेळेला आलेली आहे. कृतार्थ जीवन भगवंतांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्याच्यातलं पहिलं आपण पाहिलं. याच्यानंतर अर्थात आपण पाहणार आहोत ते चौथ्या अध्यायामध्ये. चौथ्या अध्यायामध्ये जीवनाची एक प्रकारची कृतार्थता ज्या ठिकाणी भगवंतांनी सांगितली तर ते ठिकाण आपण पाहणार आहोत. तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्माबद्दल सांगितलं त्याचीच प्रस्तावना आता मी करणार आहे. पण आपल्याला कर्मयोग पाहायचा नाहीये. आपल्याला जर काही पाहायचं असेल तर हे कृतार्थ जीवन भगवंतांनी कर्माच्या योगाने प्राप्त झालेलं कसं वर्णन करून सांगितलेलं आहे ते पाहायचं आहे. भगवंत चौथ्या अध्यायात 17व्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणाले की तू कर्म म्हणजे काय हे नीट समजून घे कर्माचा बोध प्राप्त करून घे. साधनेची कर्म काय असू शकतात हेही नीट पाहून घे. आणि करून न करणं नैष्कर्म्य आत्मबोध ही काय गोष्ट असते हेही तू समजून घे नीट. कारण बाबा कर्माची गती अत्यंत गहन आहे. कर्मणो ही अपि बोद्धव्यम, बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम, गहना कर्मणो गति। स्थितप्रज्ञ लक्षण सांगितली आणि भगवंतांनी तिसऱ्या अध्यायापासून कर्मयोग सांगायला सुरुवात केली। इथं भगवंत जे म्हणतात की कर्म म्हणजे काय याचा नीट बोध प्राप्त करून घे, याच्यावरून आपल्याला असं वाटतं की इथून पुढे आता कर्म म्हणजे काय याचा नीट बोध भगवंत आपल्याला सांगणार आहेत, तशी गोष्ट नाहीये, तो आधीच सांगून झालेला आहे। चौथा अध्याय हा, जशी एक गोष्ट शिक्षकांनी समजून सांगावी विद्यार्थ्याला, आणि त्या गोष्टीच्या पुढच्याही काही गोष्टी सांगताना म्हणावं की ही गोष्ट नीट समजून घे, मग तीही समजून घे आणि दुसरीही तिसरीही समजून घे, पण समजून घे असं म्हटलेली आधीच सांगितलेली असावी, तसं इथं आहे। कर्म म्हणजे काय याचा नीट बोध करून घे, म्हणजे आतापर्यंत जे सांगितलं ते नीट समजून घे की कर्म म्हणजे काय। खरं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या अँगल मधून खरं हे निरूपण मी तुमच्या समोर केलेलं आहे की मी बोलत असतानाच तुम्ही मनातल्या मनात बोलायला पाहिजे की मी काय बोलणार आहे। हे परत परत ऐकण्याचं शास्त्र आहे। भगवंतांनी अशा प्रकारे कर्माची गती अत्यंत गहन आहे असं विधान करून लगेच दुसरं विधान केलं, कर्मणी अकर्मयः पश्येत, अकर्मणी च कर्मयः। कुठं आत्मनिवेदनाचा संबंध येतो, जो कर्मदशा चाललेली असताना आत्म्याची अकर्तृत्व आत्मदशा जो पाहतो, कर्म करत असताना मी मुळीच कर्म करत नाही अशा बोधावर जो असतो, नैष्कर्म्य आत्मबोधावर जो असतो, कर्मणी अकर्मयः पश्येत, अकर्मणी च कर्मयः, आणि मुळीच कर्म करत नसताना सगळी कर्म आपल्याच अधिष्ठानावर तत्वतः होत आहेत, कारण ज्याच्यापासून कर्म चोदना निर्माण होते त्या परमात्म्याशी मी तादात्म्य पावलेलो आहे, म्हणून माझ्या म्हणजे देहानी मुळीच कर्म न करण्याच्या भूमिकेमध्ये असताना स्वरूपत मात्र माझ्याच अधिष्ठानावर यच्चयावत कर्म घडतात असं जो पाहतो, स बुद्धिमान मनुष्येषु, तो खरा बुद्धिमान, स युक्त, परत युक्त शब्द आला तिथेही आलेला होता। स्थितप्रज्ञ लक्षण पाहत असताना कृत्स्न कर्मकृत, त्यांनीच उत्तम रीतीने सर्व प्रकारे उत्तम कर्म केली असं मी समजतो। चालता बोलता निचेष्टित पडिले नसता, जो मुक्तीचा अनुभव घेतो, म्हणून आपण काय काय पाहणार आहोत ते मी तुम्हाला आधी श्लोक वाचून दाखवतो आहे। त्याच्या पुढचा श्लोक आहे, यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, ज्याचे सगळे समारंभ सगळी कर्म ही काम आणि संकल्प विवर्जित अशी असतात, आपली सगळी कर्म कोणत्या ना कोणत्या तरी कामनेनी सुरू झालेली असतात। एकतर लोकांमध्ये मान मिळावा अशी तरी कामना, धन मिळावं अशी तरी कामना, किंवा दारेषणामध्ये सगळ्या प्रकारचे भोग, दारेषणा मुख्यतः काम आणि कामना यांनी आपली सगळी कर्म आपण प्रवृत्त झालेले असतो कर्म करण्यासाठी। म्हणून तर या पुरुषाचं वर्णन ते असं करतात, सर्व समारंभाः, सर्व कर्म याची काम वर्जिताः आणि संकल्प वर्जिताः। संकल्प देखील एक फळाचा संकल्प असतो, सर्वात मूळ संकल्प म्हणजे मी जीव, मी परमात्म्यापासून वेगळा आणि जीव दशेला आलेला एक सेपरेट एंटिटी आणि माझ्या खेरीज सगळं जगत, मी कोणीतरी वेगळा आहे, हा मूळ अज्ञानजन्य संकल्पच ज्यांनी काढून टाकलेला असतो त्याच्या कर्माच्या बुडाशी हा संकल्पच नसतो. मी अबोधात्मक देह जीव, मला बंधन आहे, जन्म मृत्यू आहे, अशा प्रकारचा कुठला अबोध नसतानाच जो कर्म करतो खूप उंची आहे. जसं स्थितप्रज्ञ लक्षणाच्या वेळेला मी म्हटलं तसं इथं देखील विनोबांनी म्हटलंय की ज्या ठिकाणी फार उंची प्राप्त झाली भगवद्गीतेला ते हे ठिकाण आहे. आणि हे कर्मणी अकर्म या पश्येत अकर्मणीचे कर्म यहा, याला ते किल्लीचा श्लोक म्हणतात. ही भगवद्गीतेची किल्ली आहे असं ते म्हणतात. हे ज्याला जमलं त्याला गीता जमली. यस्य सर्वे समारंभा हा काम संकल्प वर्जित आहार ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहुहु पंडितम बुधा. ज्ञानरूपी अग्नीमध्ये सर्व कर्म ज्याची दग्ध होऊन गेलेली आहेत. कोणतं ज्ञान आता विसरू नका, आत्मविषयक ज्ञान अथवा सांख्य जे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं त्याला ज्ञान असं म्हणायचं. आत्मविषयक बुद्धी हे ज्ञान, आणि आत्मविषयक बुद्धी संपादन करण्यासाठी कशा रीतीने कर्म करावीत ही योग बुद्धी, कर्म करण्याची कला. इथेही तीच जोडगोळी आहे. ज्याची सर्व कर्म करत असताना काम आणि संकल्प वर्जित होऊन कर्म करतो, योग बुद्धी साधलेली आहे दुसऱ्या अध्यायाच्या भाषेत. आणि ज्ञानाग्नीही म्हणजे मी आत्मा अहम ब्रह्म दग्ध कर्माणं या अग्नीमुळं, हा अग्नी प्रज्वलित झाल्यामुळं ज्याची कर्म फलासकट दग्ध झाली, मी करतो ही भावनाच संपली. तम आहुहु पंडितम, ज्याची बुद्धी पंडा झालेली आहे म्हणजे शुद्ध झालेली आहे तो पंडित, त्याची बुद्धी खरी शुद्ध होते त्याला पंडित असं म्हणत. आणि कोण पंडित म्हणत त्याला? बुधा. हा जे आत्मज्ञानी आहेत ज्यांची बुद्धी अत्यंत शुद्ध आणि अग्र आहे असे अशा व्यक्तीला पंडित असं म्हणतात. हा पंडित कसा असतो, त्याचं जीवनचरित्र कसं असतं, ते असं म्हणतात की त्यक्त्वा कर्म फलासंगम नित्य तृप्ता निराश्रय. काय शब्द आहेत बघा, सहवाध्याय अनाश्रित कर्म फलम कार्यम कर्म करोती. ही भगवद्गीता फार एकमेकांमध्ये गुंतली आहे. कर्मफळाचा संग टाकून कर्म करणं ही सवय आहे, ती ज्यांनी जडवून घेतलेली आहे. त्यक्त्वा कर्मफलासंगम, आणि त्यामुळे तो नित्य तृप्ता हा असा आहे. अगदी दुसऱ्या अध्यायाच्या भाषेत स शांतीमधी गच्छती असा. निराश्रय हा आणि आश्रय रहित आहे. देहाचाही आश्रय ज्यांनी सोडलाय, कर्माचाही आश्रय ज्यांनी सोडलाय, जो आत्म्यामध्ये रमलेला आहे असा. कर्मणी अभिप्रवृत्तः अपि, तो कर्मामध्ये चांगला उत्तम प्रवृत्त झालेला असा दिसतो. नुसता प्रवृत्तः अपि नाही, अभिप्रवृत्तः अपि, अगदी प्रो ऍक्टिव्ह होऊन कर्म करताना तो दिसेल. नैव किंचित करोति सहा तत्वतः, मात्र तो काही कर्म करत नाही. तो आपल्या कर्मामध्ये आपली अकर्मदशाच पाहत असतो. आणि एक मोठाच्या मोठा विधी हे कसा तो होतो याच्यासाठी म्हणून भगवंतांनी जवळपास 3 श्लोक खर्च केले. भगवंत म्हणतात की निराशी ही फलाशा टाकून तो असतो. यत चित्तात्मा, त्यांनी आपल्या चित्तवृत्ती आवरलेल्या असतात. त्यक्त सर्व परिग्रह, सर्व परिग्रह त्यांनी टाकलेला असतो. सगळ्यात महत्वाचा परिग्रह म्हणजे देहबुद्धी. मग देहबुद्धीला जोडून बराच परिग्रह, देहबुद्धीचाच त्याग केलेला असतो. सर्व संग परित्याग म्हणजे देहबुद्धीचा त्याग. प्रत्यक्षात तुम्ही काही सोडू नाही शकत, सोडलं तरी देखील आत किती धरले याच्यावरच सगळं असतं. आतून सोडलंय का याच्यावरच सगळं असतं. हे भगवान श्रीकृष्णांचं जीवन आहे, हे प्रभू रामांचं जीवन आहे. बघा, ती पदं वाचल्याबरोबर लक्षात येतं त्यांनी काही सोडलेलं नव्हतं, तरी देखील त्यांनी सगळा परिग्रह सोडलेलाच होता. असेच ते होते. निराशी ही यत चित्तात्मा त्यक्ता सर्व परिग्रह, शारीरम केवलम कर्म कुर्वन नाप्नोति किल्बिषम. शारीर कर्म करत असताना कुठल्याही दोषाला अथवा पापाला ते प्राप्त होत नाहीत. यदृच्छा लाभ संतुष्टो, यदृच्छेने जे प्राप्त होतं, लाभ अलाभ देखील त्याच्यामध्ये जे जसं आहे तसं संतुष्ट आत्म्यामध्ये असतात, लाभामध्ये नाही. द्वंद्वातीतो विमत्सरः. माझी तर अशी कल्पना आहे की हे जे 3 श्लोक आहेत हे समोर ठेवावेत आणि रोज या गुणांनी आपण जपतोय का हे पाहावं. बस सगळे एकत्रित आणलेत. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धाव सिद्धौच. सिद्ध होवो कर्म अथवा असिद्ध होवो तो त्याबाबत सम असतो. कृत्वापि न निबध्यते. मूळ निरूपण चाललंय कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणीच कर्मय. म्हणून करून देखील तो मुळीच बांधला जात नाही, तरी सांगून संपलेलं नाही. गतसंगस्य, संगजनी टाकून दिलेला आहे. मुक्तस्य, जो मुक्त झालेला आहे संघ टाकल्यामुळं. ज्ञानावस्थित चेतसहा, त्याची चेतना, चेतसहा म्हणजे खरं मन, पण वृत्ती बुद्धी अंतःकरण सगळं ज्ञानाच्या ठिकाणी अवस्थित झालेलं आहे. यज्ञाय आचरत कर्म, कर्म यज्ञ प्रित्यर्थ करतो. तिसऱ्या अध्यायात यज्ञ कल्पना सांगितलेली आहे. यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र लोकः अयम कर्म बंधनः. ते यज्ञ म्हणजे काय आपण सगळं पाहणार आहोत, हे पाहताना मागे जायला लागणार आहे थोडस तरी. यज्ञाया आचरत कर्म समग्रम प्रविलीयते. असं केलेलं कर्म समग्र प्रविलीयते, करून न केल्यासारखं होऊन जात. ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवीही, ब्रह्मागनौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम, ब्रह्म कर्म समाधिनः. एवढे श्लोक आपण पाहणार आहोत. ही जी उंची भगवंतांनी सांगितलेली आहे ही आत्मनिवेदन भक्ती आहे. फार फार उंचीवरून भगवंत आता आपल्याशी बोलतायत. आणि भगवंत जे आपल्याशी बोलतायत त्याच्यासाठी म्हणून याच्या आधी घडलेला संवाद हा कारणीभूत आहे. दुसऱ्या अध्यायापासून परंपरा आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा भगवंतांनी योग बुद्धी सांगितली. आता मी परत मला मागे जायला नको वाटतं. योग बुद्धी जेव्हा भगवंतांनी सांगितली तेव्हा भगवंत असं म्हणाले की कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये तुझा अधिकार आहे, पण तो तू ठेवू नको. फल हेतू ठेवून कर्म करणारा होऊ नकोस आणि कर्म मुळीच न करण्याकडे तुझी प्रवृत्ती नसावी. अशा प्रकारे योगस्थ होऊन तू कर्म कर. तू संग टाकून दे, देह संग टाकून कर्म कर, फळाचा संग टाकून कर्म कर, आणि जे माझे आहेत त्यांचा संग टाकून तू कर्म कर. कर्म पूर्ण होईल अथवा अपूर्ण होईल, सिद्ध सिद्धो हो समभूत्वा, कारण तू आत्म्यामध्ये स्थिर आहेस, कर्माच्या ठिकाणी पाहू नको. कर्म सिद्धीला जाईल असिद्धीला जाईल एखादं, त्याला तू सम मान. आणि या समत्वालाच योग असं म्हणतात असं भगवंत म्हणाले. आणि असं एवढं योगाचं वर्णन केल्यानंतर भगवंत असं म्हणाले की दुरेण ही यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय. तू जेव्हा समत्व बुद्धी प्राप्त करशील आणि विशिष्ट स्थिती प्राप्त करशील, ती स्थिती प्राप्त केल्यानंतर मग कर्म ही तशी कनिष्ठच राहतात असं भगवंत म्हणाले. कर्म ही तशी हीनच राहतात. कधी मला इथून पलीकडे जायचं आहे पण मध्ये थोडीशी दलदल आहे, तिथे एक वीट ठेवलेली आहे, त्या विटेवर पाय ठेवून मी पलीकडे उडी मारतो. पलीकडे उडी मारल्यानंतर मी ज्या ठिकाणी पोहोचतो ते जर ठिकाण पाहिलं तर त्या तुलनेने माझं अलीकडं असणं आणि विटेवर पाय ठेवून उडी मारणं हे तसं गौणच आहे एकदा पलीकडे पोहोचल्यावर. समजतंय मी काय म्हणतोय ते. असा समत्व रूपी योग तू प्राप्त केलास एकदा की मग कर्म ही त्या मनाने गौणच असतील असं भगवंत म्हणाले. दुरेण यवरम कर्म बुद्धी योगात धनंजय. बुद्धौ शरण मन्विच्छ, ही बुद्धी तू प्राप्त करून घ्यायची आहे, या बुद्धीला तुला शरण जायचं आहे. कृपणाहा फल हेतवहा, त्या तऱ्हेने जर पाहायचं झालं तर फल हेतूनी कर्म करणारा आणि स्वतःला परमार्थी म्हणवणारा हा तसा कीव करण्याजोगाच आहे. कृपणाहा तो नीट परमार्थ करत नाहीये, तो अज्ञ आहे, दीन आहे असं भगवंत म्हणाले. आणि हे भगवंतांचं वर्णन 49वा श्लोक, तिथून पुढे जात जात भगवंतांनी श्रुती वाक्यांनी गोंधळलेली तुझी बुद्धी ही जेव्हा निश्चल होईल, सम होईल, समाधी अवस्थेला प्राप्त होईल असं वर्णन झालं. आणि एक प्रासंगिक समाधी स्थिती बुद्धीची कशी असते, तो पुरुष असतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा, अशा प्रकारचा प्रश्न अर्जुनाने विचारला. अर्जुनाच्या उत्सुकतेपोटी अर्जुनाने तो प्रश्न विचारला आणि स्थितप्रज्ञ लक्षण आपल्या हाताला लागली भगवंतांनी सांगितली. पण अर्जुनाच्या डोक्यात भगवंतांनी सांगितलेलं डोक्यात म्हणा मनात म्हणा ते तसंच कायम राहिलं की कर्म ही त्या मनाने हीन आहेत असं भगवंत कुठंतरी म्हणाले. आणि ही स्थिर बुद्धी प्राप्त करणं हे त्या तुलनेने अधिक श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणाले. आणि तो तर कर्माचा त्याग करायला निघालेला होता, त्याला युद्ध नको होतं, प्रसंगी तो युद्धापासून पळून जाऊ इच्छित होता. असं असल्यामुळं हे मधलं सगळं ऐकत असताना देखील आपल्या मनासारखं करून घेण्याच्या नादात, त्यांच्याकडून आपल्याला हवी तशी उत्तरं मिळवण्याच्या नादात अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला ते आपणच होतो अर्जुन. म्हणजे की तू एकदा असं म्हणतोस की जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन, कर्मापेक्षा स्थिर बुद्धी श्रेष्ठ असं तू म्हणतोस, असं तुझं मत आहे असं तू सांगतोस, मग मला या घोर कर्मामध्ये कशाला ढकलतोस. तत् किम कर्मणि घोरे माम नियोजयसी केशव. भगवंत काय म्हणत होते आणि अर्जुन काय विचारत होता? अर्जुन आपल्या मनस्थितीतच होता आणि भगवंत कुठून त्याला सांगत होते, किती उंचीवरून सांगत होते. अर्जुन भगवंतांना असं म्हणत होता की तू मिश्र पद्धतीने बोलतोयस, माझा गोंधळ होईल असं बोलतोयस. एकदा आत्म्याचं वर्णन करतोस, कर्मयोगाचं वर्णन करतोस, बुद्धीच्या स्थिरतेचं महत्व सांगतोस आणि त्याच्या पुढे कर्म गौण आहेत असं सांगतोस. मग मी बुद्धी स्थिर करून बसतो, कर्म करायचा प्रश्न येतोच कुठं? मला तू कर्म करायला सांगूच नकोस. या घोर कर्मामध्ये तू मला कशा करता ढकलतोस? माझी योजना तू कशा करता करू इच्छितोस? व्यामिश्रेणे व वाक्येन बुद्धी मोहयसी व मे. तू असं गोंधळात टाकल्यासारखं बोलतोस आणि माझ्या बुद्धीला, बुद्धीचा मोह अजूनच वाढत जातो. मोह निरसनार्थ उपदेश सुरू केलास आणि मी निसंदिग्धहीन असं बोलतच नाहीयेस असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. तू फार मिश्र पद्धतीने बोलतोयस आणि माझ्या बुद्धीला मोह पाडतोयस. तुला हवं ते थोडक्यात तू माझ्याकडून करून घ्यावं यासाठी माझ्याशी बोलतोयस, पण तुझ्या बोलण्यामध्ये फ्लॉ आहे. तुझं जे बोलणं आहे त्याच्यात तूच सापडतोयस. मला समजवून सांगण्याच्या नादात तू कर्म हे गौण आहे असं म्हणतोयस. दुरेण यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. मग त्याच न्यायाने मी आता कर्म न करता बुद्धी स्थिर राहून जी शांती आहे तर ती मिळवण्याच्या मार्गाला लागतो. तदेकम वद निश्चित्य. म्हणून तुम्हाला एक निश्चित काय ते सांग. एकदा कर्माची स्तुती करतोस, एकदा ज्ञानाची स्तुती करतोस, तसं नको करूस. येन श्रेयोहम आपनुयाम. आणि भगवंत अर्जुनाला जे श्रेयस्कर आहे ते सांगत असताना देखील अर्जुन भगवंतांना म्हणतो की तू मला असं काही सांग की जेणेकरून मला अरे श्रेय पाहिजे, तुझ्या मनासारखं मी वागावं म्हणून वाटेल तशी वचनं फिरून माझ्याशी बोलू नकोस असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. असं अर्जुन म्हणत असताना भगवंतांनी कर्मयोगातला एक विशिष्ट खोडा अर्जुनाला सांगितला की ही जी स्थिती तू म्हणतोस ती कर्म न केल्याने प्राप्त होत नाही. देहधाऱ्याला देह असेपर्यंत कर्म ही करावीच लागतात. कर्म न करणाऱ्याला ही स्थिती प्राप्त होत नाही. कर्म न करण्याचा आग्रह हा केवळ आग्रहच उरतो, ती परिपूर्णता नसते. आणि कर्म करतो पण ती जर अबोधानी केली, संग धरून देह मी असं धरून, तर ती कर्म बाधतात, अबोधाला प्राप्त होतो. मात्र कर्म कितीही उत्तम जरी केली तरी ती साक्षात मोक्ष देऊ शकत नाहीत. चित्तशुद्धीद्वारा मोक्ष असा कर्माचा प्रकार आहे. कारण मोक्ष हा कशाचं फलस्वरूप नाही, तो सिद्धच आहे. तुम्ही फक्त तो प्राप्त करून घेण्यासाठी तुमची सिद्धता म्हणजे तुमच्या ठिकाणी असणारा जो नको असलेला भाग आहे तेवढा काढण्याची गरज आहे. तुम्ही मुळातच ते आहात. असं असल्यामुळं कर्म एका विशिष्ट पद्धतीने करणं, एका विशिष्ट न्यायाने करणं एवढंच माणसाच्या हातात आहे आणि तो न्याय म्हणजे कर्मयोग. म्हणून भगवंत म्हणाले की तू सगळी इंद्रिय मनानी आवरून यस्तू इंद्रियाणी मनसा नियम्या रभते अर्जुन. मन याचा अर्थ अंत चेतनाच आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अंतःकरण आहे, सगळ्याचा सहभाग आहे. तू नियमन कर इंद्रिय आतून ताब्यात ठेव आणि बाहेर वर करणी कर्मयोगामध्ये ती खुशाल सोड. कर्मेंद्रिय ही कर्मयोगम असक्त आत अनासक्त रहा आणि कर्म मात्र सर्व कर. हा त्याच्यावर उपाय आहे बुद्धी स्थिर होण्यासाठी. अशी फुकाफुकी बुद्धी स्थिर होत नाही. सविशिष्यते तो विशेष मानला पाहिजे. ही कर्म देखील कोणतीही करता येत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही इथून बाहेर पडलात की तुमच्या भोवती हजारो कर्म आहेत, पण तुम्ही हजारो कर्मांना हात घालणार नाही, शेकडो कर्मांना देखील हात घालणार नाही. इथून उठून सरळ घरी जाल. एवढं एकच कर्म तुमच्याकडून अपेक्षित आहे. एका वेळेला प्रचंड ऑप्शन्स उपलब्ध आहेत, पण नियत मार्गाने जर गेला तरच जीवन टिकत, नाहीतर टिकत नाही. जसं दप्तर घेऊन बाहेर पडला तर शाळेत जाण्याचा जसा मार्ग आहे तसं शाळेत न जाण्याचाही आहे, आणि शाळा सुटायच्या वेळेला घरी येण्याचाही मार्ग आहे. शाळेत जाण्याचा मार्ग धरला तर तिथं लक्षपूर्वक ऐकण्याचाही मार्ग आहे, खोड्या करत बसण्याचाही मार्ग आहे, खिडकीतून बाहेर पाहत बसण्याचाही मार्ग आहे. शिक्षक शिकवत असताना चित्र काढण्याचाही मार्ग आहे. नियत कर्म त्याला म्हणत नाही. कोणतंही कर्म म्हटलं तर खूप त्याच्यातून निघतं, वाटेल ते करू शकता. आणि न जाण्याचा मार्ग जर म्हटलं तर सारस बागेत बाकाखाली जाऊन झोपता येतं आणि परत घरी येता येतं शाळा सुटायच्या वेळेला डबा आईने दिलेला खाऊन. पण तेवढा एकच मार्ग नाहीये. सिनेमा पाहता येतो, नाटकं पाहता येतात, कुठेही जाऊन बसता येतं आणि काहीही करता येतं. एका वेळेला एका व्यक्तीला त्या क्षणाला केवढे ऑप्शन्स आहेत, पण याच्यापैकी कोणताही न पकडता जो नियत आहे तोच फक्त धरायचा असं भगवंत सांगतायत. नियतम कुरु कर्मत्वम. कर्म जायो ही अकर्मणः. मुळीच न करण्यापेक्षा करणं उत्तम, आणि नुसतं करण्यापेक्षा नियत करणं उत्तम, आणि नुसतं नियत करण्यापेक्षा चेतनही कर्मेंद्रिय हातात असायला पाहिजेत आणि कर्मयोगामध्ये सुखे नैव सोडली पाहिजेत. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत अकर्मणः. तुझी शरीर यात्रा देखील कर्म केल्याखेरीज राहू शकत नाही. जिथं बसून राहणं, बसणं, झोपणं ही देखील क्रियापद आहेत. झोपणं देखील कर्मामध्ये जिथं येतं, स्वस्थ बसणं देखील कर्मामध्ये येतं, तेव्हा कर्माखेरीज तू राहू शकत नाही. म्हणून नियत कर्म पाहिजेत प्रचंड कर्मांमधून, ती विशिष्ट पद्धतीने. इंद्रिय आणि मनसा नियम्या रभते अर्जुन अशी केली पाहिजेत. अनेक एक कंडिशन सांगितली, यज्ञार्थात कर्मणः, आणि ही कर्म यज्ञ प्रित्यर्थ पाहिजेत. यज्ञ याचा अर्थ सेवा, समर्पण, स्वार्थ भावनेचा त्याग, त्याला यज्ञ असं म्हणतात. झाला कर्मयोग निश्चित झाला. भगवंतांचा कर्मयोग एवढा आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं ते एवढं आहे. याचा एकत्रित श्लोक नंतर आलेला आहे. मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी ही निर्ममो भूत्वा पण या तिघांमधूनच निघालेला आहे तो श्लोक. युद्धस्व विगत ज्वरहा हा भगवंतांचा कर्मयोग आहे. हे तीन श्लोक म्हणजे भगवंतांचा कर्मयोग आहे. आपण भगवंतांनी जे कर्मणी अकर्म यह पश्येत अकर्मणीचे कर्म यहा याची प्रस्तावना पाहतो आहोत. पुढच्या वेळेला आपण ते चालू ठेवू. वेळ इतका झटपट संपला की कसा संपला कळलं नाही आणि तुम्ही असे ऐकत होतात की अजून एक तास जरी बोललं तरी ऐकायला फार उत्सुक असे ऐकत होतात. कारण याचा आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे अशी ही गोष्ट आहे. ही ही जी प्रवचन आहेत ही प्रवचन भगवंतांचं हे जे सांगणं आहे हे सांगणं मला देखील हे बोलत असताना फार आनंद होतो. किंवा किती अंतरंग अशा परमार्थामध्ये आणि जीवनामध्ये भगवंत आपल्याला घेऊन जाऊ इच्छितात याचं नवीन नवीन आकलन प्रत्येक वेळेला बोलताना मला होतं असं मला वाटतं. भगवद्गीता संपूर्ण समजली असं शक्यच नाही. त्या त्या वेळेला आपली देखील कुवत आपली देखील प्रगल्भता आपली देखील विषय जाणण्याची शक्ती अधिकाधिक जशी वाढेल तशी ही अधिकाधिक भावेल. त्यामुळे या आत्मनिवेदन भक्तीच्या योगाने पूर्वी कधी 8 वर्षापूर्वी मी हा विषय बोललेला होतो पण तो परत ऐकताना तुम्हाला देखील फार मजा येणार आहे याच्यात काही शंका नाही. आपलं हे जे 17 आहे या 17 कसली घाई आपल्याला नाही. जीवन विषयक तत्वज्ञान समजून घेणं आणि जगणं समजून घेणं आणि जगण्याचं पर्सेंटेज इतकं व्यस्त आहे की आपण जितकं समजून घेऊ तितकं हळूहळूच आपल्या जीवनात उतरायचं. लवकर उतरो ही अपेक्षा आहे. हा देह पडायच्या आत ते उतरो अशी अपेक्षा आहे. आणि ही अपेक्षा निश्चितच भगवंतांची आहे, सर्व संतांची आहे, स्वामीजींची आहे. ती आपण आपल्या बाबतीत सत्यत्वाला उतरवू असा दृढ निश्चय करून आपण हे सर्व ऐकायचं आहे. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुका. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.